चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाची देणी देण्यात विलंब केल्यास कारखान्यांविरोधात होणार कारवाई। शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यास प्रदेश सरकारनं प्राधान्य दिलं आहे। शेतकऱ्यांना उसाचे संपूर्ण पैसे दिले जातील। जे साखर कारखाने पैसे देण्यात विलंब करतील त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असं DM अनिल ढिंगरा यांनी सांगितलं। येथील विकास भवनमधील सभागृहात शेतकरी दिवसाच्या निमित्तानं ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। ते म्हणाले, दिवाळीपूर्वी मवाना साखर कारखान्यानं 30 करोड रुपये आणि किनवनी कारखान्यानं 40 करोड रुपये भागवणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांची कोणतीही समस्या सोडवली जाईल असं आश्वासन शेतकरी प्रतिनिधींना त्यांनी दिलं। भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत म्हणाले की आमची युनियन शेतकऱ्यांना 30% जमिनीवरील ऊसाचं पीक सोडून इतर पिकांच्या लागवडीसाठी प्रेरित करेल। ते म्हणाले, शेतकरी दिवस असूनही शेतकऱ्यांची संख्या कमी दिसत आहे, यामुळे मुद्दे कमी असल्याचा संकेत जाऊ शकतो। प्रत्येक शेताला पाणी मिळालं पाहिजे, तसंच चक्रोड आणि सरकारी नाल्यांवर औषध फवारणी करू नये अशी मागणी या बैठकीत टिकैत यांनी केली। टिकैत म्हणाले, वजनाच्या कमी जास्त प्रमाणाच्या समस्येला कमी करण्यासाठी साखर कारखान्यांना वजन काट्याचं वाटप करण्याचा प्रयत्न केला जाईल। सकौती आणि दौराला साखर कारखान्यांनी देणी भागवली आहेत। जिल्हा ऊस अधिकारी दुष्यंत कुमार यांनी सांगितलं की मवाना कारखान्यानं 73%, किनवनीनं 65%, नंगलामलनं 88%, सकौतीनं 100%, मोहिउद्दीनपूरनं 80% आणि दौरालानं 100% पैसे भागवले आहेत। ते म्हणाले, मवाना, दौराला, मोहिउद्दीनपूर, नंगलामल कारखान्यांचा इंडेंट 30 ऑक्टोबरला होईल। हे साखर कारखाने 4 नोव्हेंबरपासून गाळपाला सुरुवात करणार आहेत। किनवनी कारखान्याचा इंडेंट 25 ऑक्टोबरला सुरू होणार आहे आणि गाळप हंगामास 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल, तर सकौती कारखान्याचा इंडेंट 31 ऑक्टोबरला होईल आणि गाळप हंगामास 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल। यावेळी उपकृषी निर्देशक ब्रिजेश चंद्र, जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद सिरोही, AR कॉपरेटिव्ह हरेंद्र सिंह, गजेंद्र सिंह, राजकुमार कर्नावल, राजकुमार बाफर, वीरपाल, सूरजपाल, वीरेंद्र, महिपाल सिंह आदी उपस्थित होते।